डायरेक्टर्स डायरी 9 जुलैसाठी. मी फार निराश झालोय. जगण्यात काही स्वारस्यच वाटत नाही. फार बोअर झालोय. अशा तऱ्हेची आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करणारी वाक्य हल्लीच्या तरुण पिढीकडून वारंवार आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्या कारणांचा मागोवा घेतला तर त्यांच्या निराश होण्यामागे त्यांचं अगदीच चुकतं आहे असंही काही वाटत नाही, बरं का? अर्थात एखाद दुसऱ्या मार्कासाठी हुशार विद्यार्थ्यांची ॲडमिशन चुकते. नुकत्याच उद्योग व्यवसायात पडलेल्या एखाद्या तरुणाला अनपेक्षित नुकसानीला तोंड द्यावं लागतं. एखाद्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. कुणाला प्रेमात अपयश येतं. अशी विविध कारणं या निराशेमागे असतात. पण मित्रांनो, म्हणून काही सगळं आयुष्यच वाया गेलं असं समजायचं काय कारण आहे सांगा बरं? अशी जीवनाकडे पाठ फिरवण्याऐवजी धैर्यानं त्याला सामोरं जायला हवं, नाही का? एकदा एखाद्या विशिष्ट घटनेच्या निराशेनं तुम्हाला ग्रासलं की त्याची परिणीती अधिक वाईट गोष्टीमध्येच होते. जे वय कर्तृत्वाची झेप घेण्याचं, त्याच वयाला कोवळी मुलं दारूच्या अंमली पदार्थांच्या आहारी जातात आणि त्यांच्याहीपेक्षा कमकुवत मनाची मुलं वेड्यासारखा आयुष्याचा शेवट करून घेतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा निराशेचे अनेक क्षण वारंवार येतात. आनंदानं हुरळून जावं असं उन्मत्त होण्याचं जसं आपलं वय नाही, तसं दुःखानं खचून जाण्याचंही नाही आहे. आपल्या आजूबाजूच्या इतरांच्या दुःखांची जर आपण एक वार झलक बघितली किंवा त्या दुःखाकडे डोळे उघडे करून बघितलं, तर मग आपलं दुःख आपल्याला हलकं वाटायला लागतं. आणि मित्रांनो, मला एक सांगा, कशाकरता निराश व्हायचं हो? कशाकरता निराश व्हायचं? हां, त्यातून बाहेर येण्यासाठी आपला आपणच विरंगुळा शोधायचा आहे. माझं नैराश्य हे माझं व्यक्तिगत आहे, ते माझ्यापुरतं आहे, त्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये आणि त्या भोवऱ्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्याचा मी प्रयत्न करीन अशी जिद्द हवी. आणि खरं तर ज्या आयुष्यामध्ये संकट येणार नाहीत ते कसलं जगणं मित्रांनो? हां, बघा मी काय म्हणतोय ते. अहो, आव्हानं समोर उभी राहिलीच पाहिजेत आपल्या, तरच त्यांना पेलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळे एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे निराश न होता उलट ती आपली एक परीक्षाच आहे या भावनेनं तिला सामोरं जायला हवं. भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा दाखवण्यासाठी परदेशामध्ये अनेक स्वयंसेवी संघटना काम करतात. आपल्याकडेही तसा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. तशा संघटना देखील आज अस्तित्वात आहेत. पण मी काय म्हणतो मित्रांनो, हव्यात कशाला या संस्था संघटना? माझं विश्व मला घडवायचंय, माझे निर्णय मला घ्यायचेत. आत्ता आलेल्या क्षणिक निराशेतून सावरून आशेची सुखद किरणं ही माझी मला अनुभवायची आहेत. जरा विचार करा बरं का मित्रांनो.